तारा सूर्य उगवला जाऊ मातेन सिंह घडवला पाळण्यात ऐकल वीरांच्या गोष्टी रामकृष्णाच्या पराक्रमाच्या शिकवण मोठी बारक्याची सत्ता रयत पेडली अन्याय मोठा जुलुम भारी मनात पेटली एक जाग या मातीचा मीच वाग ही भूमी आपली आपला देह देश आपला घुसला शत्रू त्याला ठेचा लहान वयात स्वप्न पाहिले सोबत खेटले सारे मावळे बाजी पासल करे साजी कंक सगळे चहिरे सारे झगडे रक्तात भिडली तिची कहाणी पिवणी पाणी रायरेश्वराचे महादेवा समोषत घेतली मरुवा जगुस राज आपले स्थापन करू तोरणा जिंकला पहिला गड शत्रूच्या मनात भरले धडधड स्वराज्याचे तोरण बांधले पहिला विजय नावे नोंदले पुरंदर घेतला कोंडाणा घेतला एक एक किला घेऊ लागला सह्याद्री सारा बोलू लागला शिवाजी राजा म्हणू लागला विजापूर हादरले दरबारला बडी बेगम रागाने बोली कोण आहे शिवा त्याला संपा अफजल आला घेऊन सैन्या 12,000 घोडे स्वार फड पकडेन जिवंत शिवाला तोडून टाकेन त्याच्या गडा राजाच्या डोक्यात वेगलाच डाव जवळीच्या जंगलात ठेवला मुक्काम पपटा पगडाव शमयना वरती हसली भवानी माता पेट ठरली नियम ठरला शस्त्र नाही सोबत ठेवा पण दगा होता राजाला कळला कानाने पाठी चिलकत होते रजाच्या छाती रजाच्या छाती रजाच्या एक एक दिवार वागन खानी पोट केले बार कोथला काढला शत्रू संपला गणी मी कावा जगात पहिला संभाजी कावजीने छाटले शीर मावल्या निदला झोपल्या फौजला जोरदार चिरदली हादरली ओरंग्या चिडला मामा त्याचा शाही खान पुण्यात बसला लाल महाली जमाई बसला लाखो फौजा घेऊन आला चाकण किल्ला फिरंगोजीने लढगला मोठा चाचा चाचा निश्चय झाला पक्का शत्रू चाचा तित देऊ ढक्क मत्त रात्री घुसले वाडे लग्नाची वरात म्हणून आले मावळे थोडे पण इरादे पक्के बोटे छाटली शत्रू पळाला खिडकीतून उडी जीव वाचला बादशाचा सन्मान गेला चमत्कार जगात गाजा बाजा असाच होता शिवा
शत्रू मोठा फौज जड राजाची बुद्धी सर्वात कडगणी मी का वाजग तपेला शत्रू तकला हरवून गेला टोके चालते जसे वादळ शत्रू साठी राजा काळ आधी रहत मग राज हेच होते त्याचे काज शेतकऱ्या लादला आधार जुलूम शाही केली पारंपर स्त्रीला दिला मान जणू ती आई हाच बाण शत्रूची सूड जणू लेक असरा राजा जाग एक फक्त लढला अस नाही राज बरवे जगात काही अष्ट प्रधान मंडळ खासा कारभाराचा पक्का दास ओळखला धोका सागराचा थांग आर बांधले शत्रू दंग शिवाजी राजा आमची शान विसरून का तो इतिहास तो चापला अमर श्वास तीच पेरणा तिचा आगा ठेव